ಶ್ರೀಚೈತನ್ಯ ಮನೋಭೀಷ್ಟಂ ಸ್ಥಾಪಿತಂ ಯೇನ ಭೂತಲೆ ಸ್ವಯಂ ರೂಪ ಕದಾ ಮಯ್ಯಂ ದದಾತಿ ಸ್ವಪದಾಂತಿಕಂ ಶ್ರೀಕೃಷ್ಣ ಚೈತನ್ಯ ಪ್ರಭು ನಿತ್ಯಾನಂದ ಶ್ರೀ ಅದ್ವೈತ ಗದಾಧರ್ ಶ್ರೀವಾಸದಿ ಗೌರ ಭಕ್ತವೃಂದ ಹರೇ ಕೃಷ್ಣ ಹರೇ ಕೃಷ್ಣ 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 ಹರೇ 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 ರಾಮ ಹರೇ ರಾಮ 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 ಹರೇ ಹರೇ ಆಪಣ ಸರ್ವಾಂಚ ಯಾವರ್ಷಿಚ್ಯಾ ಅನೋಖ್ಯಾ ಆನ್ಲೈನ್ ಕೃಷ್ಣ ಫೆಸ್ಟ್ ಮಧ್ಯೆ ಹಾರ್ದಿಕ ಸ್ವಾಗತ ಆಯ್ತು. ಶ್ರೀಕೃಷ್ಣ ಜನ್ಮಾಷ್ಟಮಿಚ್ಯಾ ಅನುಷಂಗಾನೆ ಹಾ ಸರ್ವ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಆಪಲೆ ಆನಂದ ಕರ್ತಾ ಆಪಲೆ ಆಧ್ಯಾತ್ಮಿಕ ಉನ್ನತಿ ಕರ್ತಾ ಸರ್ವ ಭಕ್ತಾನೇ ಮಿಳೂನ್ ಖೂಬ ಮೆಹನತ್ ಕರೂನ್ ಆಜ ಹಾ ಪ್ರಸ್ಥಾಪಿತ ಕೇಲಿಲ್ಲ ಆಹೆ ತರ ತ್ಯಾತ ಆಪಲ ಪುನಃ ಏಕದಾ ಸ್ವಾಗತ ಆಹೆ. ಆಣಿ ಆಪಣ ಆಜ ಶ್ರೀಕೃಷ್ಣಾಚ್ಯಾ ಬಾಲಲೀಲೆಬದ್ದಲ್ ಚರ್ಚಾ ಕರ್ಣಾರ ಆಹೋತ್. ಶ್ರೀಕೃಷ್ಣಾಚಿ ಲೀಲಾ ಜನ್ಮ ಕರ್ಮ ಚಮೇ ದಿವ್ಯಂ ಏವಂ ಯೋ ವೇತ್ತಿ ತತ್ವತಃ ತ್ಯಕ್ತ್ವಾ ದೇಹಂ ಪುನರ್ಜನ್ಮ ನೈತಿ ಮಾಮಿತಿ ಸೋ ಅರ್ಜುನ. ಜೀ ವ್ಯಕ್ತಿ ಭಗವಂತಾಚ್ಯಾ ಜನ್ಮಾಚ್ಯಾ ಆಣಿ ಭಗವಂತಾಚ್ಯಾ ಲೀಲಾಂಚ್ಯಾ ದಿವ್ಯತೆಬದ್ದಲ್ ಪರಿಚಯ ಕರು ಶಕ್ತೆ, ದಿವ್ಯತಾ ಒಳಕು ಶಕ್ತೆ, ದಿವ್ಯತಾ ಅನುಭೂತಿ ಹೋಗು ಶಕ್ತೆ ಅಶಾ ವ್ಯಕ್ತಿಲಾ ಪುನಃ ಹ್ಯಾ ಜಗಾಮಧ್ಯೆ ಜನ್ಮ ಘ್ಯಾಯಲಾ ಲಾಗಣಾರ ನಾಹಿ, ಗರಜ ಪಡಣಾರ ನಾಹಿ ಅಸಂ ಸ್ವತಃ ಭಗವಂತಾಂಚ ಮ್ಹಣಣ ಆಹೆ. ತ್ಯಾಮುಳೆ ಸ್ಥಾನೇ ಶ್ರುತಿಗತಾ ಭವದೀಯ ವಾರ್ತಾ 10ವ್ಯಾ ಸ್ಕಂದಾಮಧ್ಯೆ 14ವ್ಯಾ ಅಧ್ಯಾಯಮಧ್ಯೆ 3ರಾ ಶ್ಲೋಕ ಆಹೆ. ಜ್ಯಾಮಧ್ಯೆ ಮ್ಹಟಲೆ ಕಿ ಜ್ಯಾ ಜೀ ವ್ಯಕ್ತಿ ಅಥವಾ ಜೀ ಮಾಣಸ ಭಗವಂತಾಚ್ಯಾ ಕಥೆಕರ್ತಾ ಆಸಕ್ತ ಅಸ್ತಾತ್ ಆಣಿ ನಿತ್ಯ ನಿಯಮಾನೆ ಭಗವಂತಾಚಿ ಕಥಾ ಐಕ್ತಾತ್ ತ್ಯಾಚ್ಯಾಶಿ ಏಕರೂಪ ಹೋತಾತ್ ತ್ಯಾಚ್ಯಾಬದ್ದಲ್ ಆಸಕ್ತಿ ನಿರ್ಮಾಣ ಕರ್ತಾತ್ ತ್ಯಾ ವ್ಯಕ್ತಿನಾ ಆಣಕಿ ಕುಠೆಹೀ ಜಾಯಚಿ ಗರಜ ನಾಹಿ. ಸ್ಥಾನೇ ಸ್ಥಿತಃ ಜ್ಯಾ ಠಿಕಾಣಿ ತೆ ಆಹೆತ್ ತ್ಯಾ ಠಿಕಾಣಿಚ ರಾಹುನ್ ತ್ಯಾನ್ನಾ ಪರಮ ಸಿದ್ಧಿ ಜೀವನಾಚೆ ಪರಮ ಲಕ್ಷ್ಯ ಪ್ರಾಪ್ತ ಹೋಗು ಸಕ್ತೆ ಅಸ ಸ್ವತಃ ಬ್ರಹ್ಮದೇವ್ ಆಪಲ್ಯಾಲಾ 10ವ್ಯಾ ಸ್ಕಂದಾಮಧ್ಯೆ ಭಾಗವತಾ ಸಾಂಗತ ಆಯ್ತು. ಮ್ಹಣೂನ್ ಶ್ರೀಕೃಷ್ಣಾಚ್ಯಾ ಲೀಲೆಬದ್ದಲ್ ಆಕರ್ಷಣ ನಿರ್ಮಾಣ ಕರಣೆ, ರುಚಿ ನಿರ್ಮಾಣ ಕರಣೆ, ಮನ ಲಾವಣೆ ಆಣಿ ತ್ಯಾಚ್ಯಾಮಧ್ಯೆ ಏಕರೂಪ ಹೋಣೆ ಹಾ ಆಪಲ್ಯಾ ಜೀವನಾಚಾ ಏಕ ಸರ್ವೋಚ್ಚ ಉದ್ದೇಶ ಆಹೆ. ಚಲಾ ಆಪಣ ಆಜ ಶ್ರೀಕೃಷ್ಣಾಚ್ಯಾ ಗರ್ಭಧಾರಣೆ ವಿಷಯ ಚರ್ಚಾ ಕರು. ಕದಾಚಿತ್ ಆಪಣ ಕಧಿ ಹ್ಯಾ ವಿಷಯವರ್ತಿ ವಿಚಾರ ಕೇಳ ನಸೇಲ್ ಕಿ ಯಶೋದಾನೆ ಗರ್ಭಧಾರಣಾ ಕಶಿ ಝಾಲಿ, ಯಶೋದಾಚಿ ಗರ್ಭಧಾರಣಾ ಕಶಿ ಝಾಲಿ. ತರ ನಂದ ಮಹಾರಾಜಾಂಚ ವಯ ಖೂಬ ವಾಡಲ ಹೋತ, ತರಿ ತ್ಯಾನ ಕಾಹೀ ಮೂಲ ಹೋತ ನವತ ಆಣಿ ತ್ಯಾಂಚ ಮೂಲ ವಹಾಯಚ ವಯ ಪಣ ಉಲ್ಟೂನ್ ಗೆಲ ಹೋತ ಆಣಿ ತೆ ದರರೋಜ ವೃಂದಾವನಾತ್ ನಿವಾಸ ಕರ್ತಾನಾ ಸಕಾಳಿ ಅತಿಶಯ ಲವಕರ ಉಠೂನ್ ಯಮುನೆಮಧ್ಯೆ ಸ್ನಾನ ಕರಾಯಚೆ ಆಣಿ ತ್ಯಾಂಚ್ಯಾಬರೋಬರ ನಿತ್ಯ ನಿಯಮಾನೆ ಬರೇಚ ಸಾಧು ಸಂತ ಪಣ ಸ್ನಾನ ಕರಾಯಚೆ. ಆಣಿ ಏಕ ದಿವಶೀ ನಂದ ಮಹಾರಾಜಾಂನಾ ನಿಗಾಯಲಾ ಜರಾ ಉಶೀರ ಝಾಲಾ, ಉಠಾಯಲಾ ಉಶೀರ ಝಾಲಾ ಆಣಿ ಯಮುನೆವರ ಜಾಯಲಾ ಪಣ ಥೋಡಾ ಉಶೀರ ಝಾಲಾ. ತ್ಯಾಮುಳೆ ಝಾಲ ಅಸ ಕಿ ನಂದ ಮಹಾರಾಜ ಯಮುನೆಕಡೆ ಜಾತಾಯಿತ್ ಆಣಿ ಬಾಕಿ ಸಂತ ಆಪಲೆ ಸಕಾಳಚ್ಯಾ ಪ್ರಾತರ್ವಿಧಿ ಉಡುಕೂನ್ ಪರತ್ ಯೇತಾಯಿತ್ ಆಣಿ ತ್ಯಾಂಚಿ ರಸ್ತ್ಯಾಮಧ್ಯೆ ಗಾಠ ಪಡತೆ. ಆಣಿ ನಂದ ಮಹಾರಾಜಾಂನಾ ಪಾಹತಾಚ ತೆ ಸಾರೇ ಸಾಧುಗಣ ಋಷಿಗಣ ಏಕದಂ ಉತ್ಸ್ಫೂರ್ತಪಣೆ ಮ್ಹಣತಾತ್ ಪುತ್ರವಾನ್ ಭವ. ನಂದ ಮಹಾರಾಜನ್ನ ಹಸೂ ಯೇತ ಹೇ ಕಾಯ ಮಾಝ ವಯ ಆಯ ತಾ ಪುತ್ರ ವಹಾಯಚ. ಪಣ ತ್ಯಾಂನಾ ಆಶ್ಚರ್ಯ ವಾಟಲ ಕಿ ಕಸ ಸರ್ವ ಸಂತಾನ್ನೀ ಏಕಮುಖಾನೆ ಕಾಹೀಹೀ ಪೂರ್ವೀಚಿ ಯೋಜನಾ ನ ಕರ್ತಾ ಉತ್ಸ್ಫೂರ್ತಪಣೆ ಕಸಾ ಕಾ ಆಶೀರ್ವಾದ ದಿಲಾ. ಅಸ ವಿಚಾರ ಕರತ್ ಕರತ್ ಸಂತ ಮಂಡಳಿ ಪರತ್ ಫಿರ್ಲಿ ಆಣಿ ನಂದ ಮಹಾರಾಜ ಯಮುನೆಕಡೆ ಗೆಲೆ. ಪಣ ಸರ್ವ ಸಂತ ಮಂಡಳಿನ ಪಣ ಖೂಬ ಆಶ್ಚರ್ಯ ವಾಟಲ ಕಿ ಆಪಣ ಆಜ ಯಾಂಚಿ ಸರ್ವ ಸ್ಥಿತಿ ಮಾಹಿತ ಅಸೂನ್ ಸರ್ವಾನ್ನಿ ಕಾಹೀಹೀ ಯೋಜನಾ ಕಿಂವಾ ವಿಚಾರ ನ ಕರ್ತಾ ಏಕಮುಖಾನೆ ಕಸಾ ಕಾಯ ಬರ ದಿಲಾ. ಆತ ಪಣ ವರ ದಿಲೇಲೆ ಆಹೆ ಪುತ್ರವಾನ್ ಭವ ಆಣಿ ಜರ ಪುತ್ರ ಝಾಲ ನಾಹೀ ತರ ಸಮಾಜಾಚಿ ಬ್ರಾಹ್ಮಣಾಂಚ್ಯಾ ವಾಣಿವರೂನ್ ವಿಶ್ವಾಸ ಉಡೇಲ್ म्हणून सर्वजण आपापल्या कुटीवर जाण्याच्या ऐवजी धावत धावत नंदगावचे साधू शांडिल्य मुनी हा स्थानीय गुरु त्यांच्याकडे गेले आणि त्यांची जी व्यथा त्यांनी मांडली की असं झालं, आम्ही काही मनात नसताना आमच्या मनातून आतून मनाच्या गाभ्यामधून आशीर्वाद बाहेर पडला, तोही सर्वांच्या हृदयातून एकमुखाने बाहेर पडला. आता जर नंद महाराजांना जर पुत्र झाला नाही तर आपलं जे प्रस्थ आहे किंवा आपली जी आपलं जे स्थान आहे मनाच्या लोकांच्या मनामध्ये ते श्रद्धेचं स्थान नष्ट होईल, म्हणून काहीतरी उपाय सांगा. शांडिल्य मुनी पण त्रिकालदर्शी होते, त्यांनी लगेच ध्यान करून ताबडतोब त्यांना सांगितलं की तुम्ही सर्वजण मिळून 18 कोटी गोपाल मंत्राचा गोपाल यज्ञ करा. गोपाल मंत्र आहुती एक एक मंत्र म्हणून आहुती करा, अशा 18 कोटी आहुती अर्पण करा, मग तुमच्या वाणीचं सत्यामध्ये रूपांतर होईल. ताबडतोब सर्व ऋषी मुनींनी यज्ञ मंडप आणि यज्ञस्थली यज्ञ कुंड स्थापन करून 18 कोटी गोपाल मंत्राचा दिव्य भव्य गोपाल यंत्र गोपाल यज्ञ संपन्न केला. 18व्या कोटीव्या गोपाल मंत्राच्या आहुतीला अर्पण केल्यावर त्याच क्षणी यज्ञ कुंडातून एक नील तेज निर्माण झालं आणि ते नील तेज आकाशामध्ये गेलं. त्या नील तेजाने एका छान सुंदर बालकाचं रूप घेतलं आणि ते बालक निळ्या रंगाचं सरळ येऊन नंद महाराजांच्या हृदयात स्थित झालं. असं नीलतेज बालक रूपातले नंद महाराजांच्या हृदयात प्रस्थापित झाल्यानंतर नंद महाराज खूपच तेजस्वी झाले, खूपच सुंदर आणि आकर्षक आणि तेजस्वी दिसायला लागले. काही वेळानंतर ते तेज बालक रूपाचं तेज जे आहे ते यशोदामाईच्या हृदयात स्थिर झालं. तिकडून निघून नंद महाराजांच्या हृदयातून निघून यशोदामाईच्या हृदयात स्थिर झालं. यशोदामाई अत्यंत सुंदर आणि आकर्षक दिसू लागली, तिच्या शरीरातून चहूकडे तेज झळाळू लागलं आणि यथावकाश ते नील तेज बालक रूपातलं जाऊन यशोदेच्या गर्भात स्थिर झालं आणि त्या दिवशी यशोदा अतिशय दिव्य रूपाने दिव्य पद्धतीने गर्भवती झाली. म्हणजेच काय, जन्म कर्म तमे दिव्यम. यशोदा मातेची जी गर्भधारणा झाली ती सामान्य माणसाप्रमाणे झाली नाही, दिव्य पद्धतीने यज्ञाच्या मार्फत भगवत कृपेने झाली. आणि मग तो दिवस होता कार्तिक पौर्णिमेचा, तर त्या दिवशी जेव्हा ती गर्भधारणा झाली तुम्ही गणित करू शकता, बरोबर 9 महिन्यानंतर गोकुळाष्टमीचा दिवस येतो. आणि अशा पद्धतीने ह्या कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी गर्भधारणा करून श्रीकृष्ण आणि योगमाया एकाच वेळी यशोदामाईच्या गर्भामध्ये स्थापन झाली. याचं कारण असं आहे की जेव्हा पृथ्वी माता ब्रह्माजींच्या नेतृत्वामध्ये क्षीरसागराच्या किनारी गेले होते, मग तिकडून सर्वजण त्यांना क्षीरोदकशाही विष्णू घेऊन गेले होते गोलोक वृंदावनामध्ये, आणि तिकडे श्री हरी कृष्ण भगवंताने त्यांना सांगितलं होतं की लगेचच मी तुमच्या पृथ्वीवरती येणार आहे, वसुदेवाचा आणि देवकीचा पुत्र होऊन येणार आहे. आणि त्यावेळी त्यांनी योगमायेला आवाहन केलं होतं की 7व्या गर्भाच्या रूपामध्ये माझे प्रथम लीला अवतार बलराम अनंतशेष देवकीच्या गर्भात स्थापन होतील, तेव्हा त्यांचं संकर्षण करून तू ते यशोदामाईच्या गर्भामध्ये नेऊन प्रस्थापित करायचं आहेस आणि ह्या सेवेबद्दल बक्षीस म्हणून किंवा आशीर्वाद म्हणून किंवा कृपा म्हणून तुला माझी बहीण व्हायचा लाभ होईल, बहीण व्हायचं भाग्य प्राप्त होईल. आपण दोघं एकाही गर्भाशयात एकाच गर्भाशयात निवास करू आणि यशोदेच्या पोटातून जन्म घेऊ. तर यथावकाश जेव्हा दोन्ही व्यक्ती योगमाया आणि स्वतः कृष्ण परम भगवान गोलोकेश्वर परात्पर भगवान कृष्ण जेव्हा यशोदेच्या गर्भामध्ये स्थापन झाले आणि जेव्हा प्रसूती व्हायची वेळ आली त्यावेळी रोहिणी नक्षत्राच्या दुसऱ्या चरणामध्ये मथुरेमध्ये वासुदेव कृष्ण प्रकट झाले. दोन वेगवेगळे स्थान आहेत, एक स्थान आहे देवकी वसुदेव असलेलं कारागृह आणि देवकी पण गरोदर आहे, तिचंही प्रसूती होत आहे होणार आहे. आणि दिव्य पद्धतीने आपल्यासारखं योनी मार्गातून नव्हे पण दिव्य पद्धतीने चतुर्भुज कृष्ण, देवकी कृष्ण, ऐश्वर्यपूर्ण कृष्ण तिकडे प्रकट झाले. त्याच्या आधी बलराम भगवान प्रकट झाले, संकर्षण, अनंतशेष, आणि अचानक योगमायेच्या प्रभावाने त्या गर्भातून देवकीच्या संकर्षण भगवान स्थानापन्न झाले रोहिणीच्या गर्भामध्ये. रोहिणीच्या गर्भामध्ये आधीच श्री बलराम, जे माधुर्य बलराम आहेत, त्या आधीच तिथे स्थित होते आणि त्यामध्ये हे संकर्षण अनंतशेष बलराम विलीन झाले. आणि त्यानंतर काही दिवसांनीच यशोदा माता आणि देवकी यांचा यांनी बालकांना जन्म दिला. आणि आपल्याला ऐकून आनंद वाटेल की ज्यावेळी रोहिणी नक्षत्राचं द्वितीय चरण होतं त्यावेळी कंसाच्या कारागृहात देवकी वसुदेवांच्या पुत्र रूपाने भगवंतांनी अवतार केला, संवाद केला आणि आदेश दिला की मला घेऊन जा आणि गोकुळात नेऊन सोडा. आणि त्यावेळी पृथ्वी अतिशय सुंदर पद्धतीने खुलली होती, यमुनेने मार्ग दिला. कथा खूप विस्तृत आहे, संक्षेपमध्ये सांगायचा प्रयत्न करत आहे. रात्री कमळं खिल्ली, सगळी कमळं खुलली रात्री, जी कधी दिवस रात्री खुलत नसतात, दिवसा खुलतात संध्याकाळी बंद होतात सूर्यास्ताच्या वेळी. आणि ऋषी मुनी जे बुजलेले होते, निरुत्साहित झाले होते कंसाच्या आदेशाने आणि भयामुळे, ते अचानक रात्री एकदम उत्साह संपन्न झाले आणि त्यांनी न भिता निर्भय होऊन आपापल्या झोपडीमध्ये आपापल्या कुटीमध्ये यज्ञकुंड प्रज्वलित केलं आणि त्यात मंत्र म्हणून आहुती अर्पण करणं सुरू केलं निर्भय होऊन. असे प्रकृतीमध्ये अनंत बदल झाले जे कृष्ण भगवंताच्या आगमनाच्या निमित्ताने एक आनंदाचं प्रकटीकरण होतं. कृष्ण आपल्यामध्ये येणार म्हणून यमुना माई खूप 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 वर 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 आली. हां, अतिशय फार उत्साहाने तिच्या लहरी ज्या आहेत त्या उधळत होत्या त्यावेळी कृष्णाची चरणकमल स्पर्श करण्याकरता. खूप आतुर होती कारण फार पूर्वीच यमुना देवीने पृथ्वीवरती अवतरण केलं होतं. त्यानंतर कृष्ण भगवंताच्या चरणस्पर्शाने यमुनेने मार्ग दिला आणि त्या पुरासमान असलेल्या अवस्थेमध्ये वसुदेव कृष्णाला घेऊन सरळ गोकुळात पोचले. मध्यरात्रीची वेळ होती, त्या मधल्या काळामध्ये द्वितीय चरण संपलं आणि रोहिणी नक्षत्राचं तृतीय चरण सुरू झालं. आणि त्याच वेळी यशोदेने एक मुलगा आणि एक मुलगी यांना जन्म दिला. परंतु योगमायाची व्यवस्था तिकडे सुद्धा होती. जशी मथुरेमध्ये कारागृहामध्ये योगमायेच्या प्रभावाने सगळे सैनिक निद्रस्त झाले होते, कुठच्याही सैनिकाला जाग आली नाही, सगळ्या शृंखला तुटल्या, दारं उघडली, इतका मोठा गडगडाट होऊन पाऊस पडत होता, तरीही योगमायेच्या दिव्य प्रभावामुळे कुठचाही सैनिक जागा झाला नाही. तसंच गोकुळात सुद्धा सर्वजण असे झोपी गेले की जणू कोणाला काहीच ठाऊकच नाही. आणि यशोदेने मध्यरात्री रोहिणीच्या नक्षत्राच्या तिसऱ्या चरणामध्ये दोन बालकांना जन्म दिला, तिलाही हे कळलं नाही की आपण काय जन्म दिला. एका बाळाला जन्म दिला की दोन बाळांना, मुलगा की मुलगी, काहीच ठाऊक नाही. इतकी ग्लानी आली योगमायेच्या प्रभावामुळे की यशोदा प्रसूत होऊन झोपी गेली, गाढ झोपी गेली. आणि त्या काळामध्ये वसुदेव तिकडे देवकी कृष्णाला घेऊन पोचले आणि अख्ख्या गोकुळामध्ये सगळे निद्रस्त होते, दारं स्वतः उघडी होती. वसुदेव निसंकोच भगवंताच्या आदेशामुळे आत गेले, अन्यथा ते कधीही असं कुठच्याही स्त्रीच्या अंतःपुरामध्ये प्रवेश करणार नाही. पण भगवंताची आज्ञा होती म्हणून त्यांनी बाहेरून जे दिसतं असं की त्यांनी मर्यादा उल्लंघन केलं, पण तसं नाही. भगवंताचा आदेश जो आहे तो शिरसाबंदी असतो, सर्वश्रेष्ठ असतो. आत गेले आणि त्यांनी ते मूल आपल्याकडचं आपल्या टोपलीतून जेव्हा काढून यशोदेच्या कुशीत ठेवायचा प्रयत्न केला तेव्हा ते मूल देवकी कृष्ण यशोदा कृष्णामध्ये विलीन झालं. देवकी कृष्ण यशोदा कृष्णामध्ये विलीन झाले आणि उरले तीन बाळांच्या दोन बाळा उरली, एक कृष्ण आणि एक योगमाया. भगवंताच्या आदेशानुसार जे कारागृहामध्ये ऐकलं होतं आदेश, त्याप्रमाणे वसुदेवाने त्या कन्येला उचललं, पुन्हा टोपलीत घातलं आणि पुन्हा अनंत शेषाच्या छत्रछायेखाली पुन्हा दुभंगलेल्या यमुनेच्या दिलेल्या मार्गातून वाट काढत काढत ते पुन्हा मथुरेला पोचले. आता आपण याच्या पुढे मथुरेची चर्चा नको करूया, आपण नंदगाव गोकुळचीच चर्चा करूया, गोकुळचीच चर्चा करूया. मग काही एक प्रहर उलटल्यानंतर जवळजवळ आपण आपल्या दृष्टीने 3-4 तास गेल्यानंतर सुतिकागृहामध्ये रोहिणी पण आहे, यशोदा पण आहे आणि एक सुंदर बाळ निळ्या रंगाचं पण निद्रिस्त आहे. काही रुदन नाही, जन्म झाल्यावर बाळ रडतं पण बाळ रडलं पण नाही, त्यामुळे कोणाला जाग आली नाही. नंद महाराज आपल्या महालामध्ये होते, नंद महाराजांची बहीण नंदिनी तिच्या महालामध्ये होती झोपलेली. अचानक पहाटेच्या वेळी तिला एक स्वप्न पडलं की माझ्या बहिणीला यशोदेला पुत्र झालेला आहे, म्हणून ती अचानक जागी झाली आणि अति आनंदामध्ये विभोर होऊन ती धावत 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 तिथे गेली सुतिका ग्रहामध्ये आणि दार कोठावलं आणि दार उघडलं गेलं तेव्हा त्या दाराच्या आवाजाने यशोदेला जाग आली आणि तिने पाहिलं की तिच्या कुशीमध्ये एक सुंदर नीलमणी सारखं बाळ विराजमान आहे, सुंदर सुंदर मोत्याप्रमाणे दंतपंक्ती आहेत आणि त्या मुलाची निळी आभा पूर्ण सुतिका ग्रहामध्ये पसरलेली आहे. एक अत्यंत दिव्य सुगंध त्या कक्षामध्ये पसरलेला आहे आणि त्या दर्शनाने यशोदा स्तंभित होते, शब्दविकार होतो, एक टक डोळ्याची पापणी पण न लावता यशोदा देवी पाहत आहे आपल्या मुलाला. हा पहिला अनुभव. जीव गोस्वामी सांगतात की यशोदा माई इतकी आनंद विभोर झाली, इतक्या दिवसानंतर तेही इतकं दिव्य बाळ, इतकं सुंदर बाळ, पूर्णपणे केश विकसित झालेले, पूर्ण कमल नयन, पूर्ण त्यांचे ओठ नाक चाफे कळीप्रमाणे नाक आणि सुंदर ओठ आणि सुंदर शरीर, अतिशय लोण्याहूनही अधिक मऊ असं सुंदर शरीर, त्यांच्या नखातून अनंत आभा किरण निघत आहेत असं सुंदर दृश्य पाहून यशोदा मनच्या मनामध्ये इतकं प्रेम उसंबळून आलं आणि भाव विभरून ती स्तब्ध झाली. रोहिणी माता आली, त्यांनी पण दर्शन घेतलं आणि मग ठरलं की आता नंद महाराजांना कळवायचं आहे. एका दासीला नियुक्त केलं आणि सांगितलं जा दासी लवकर जा नंद महाराजांना जाऊन कळव की तुम्हाला पुत्र रत्नाची प्राप्ती झालेली आहे. ती दासी जी आहे ती पण आनंद विभोर, जशी काही हवेतून उडत चाललेली आहे अशी ती दासी नंद महाराजांच्या महालापर्यंत पोचली. दार ठोठावलं, नंद महाराज जागे झाले, म्हणजे महाराज महाराज अत्यंत खुशखबर आहे, तुम्ही पिता झालेला आहात, तुम्हाला एक सुंदर पुत्र रत्न प्राप्त झालेला आहे. नंद महाराज इतके खुश झाले, इतके खुश झाले की त्या पहाटेच्या वेळी त्यांच्या शेकडो हजारो गायी त्यांचं दुग्ध काढण्याचं काम चालू होतं. त्यांनी घोषणा केली की या क्षणी जितक्या गायींचं या जितक्या सवत्स गायींचं ज्यांना वासरू आहे अशा गायींचं दुग्ध काढायचं काम सुरू आहे, त्या सर्व गायी मी ह्या दासीला दान करतो. दान करून टाकले आणि पटपट तयार होऊन ते आपल्या महालातून निघाले सुतिका ग्रह करे. आणि त्यांना वाटलं की सुतिका ग्रह किती दूर आहे, मैल अन मैल दूर आहे, ते अंतर लवकर का कटत नाही आहे असं म्हणून ते जात आहेत. आणि ते पण हवेच्या गतीने जात आहेत, तरी पण त्यांना वाटतंय की अंतर किती लांब आहे. युगा इतम निमेषेण, एक सेंटीमीटर मिलीमीटर अंतर जे आहे ते किती मैलन मैल लांबप्रमाणे त्यांना अनुभव होत होता. शेवटी ते पोचले आणि त्यांना येताना पाहताच लगेच रोहिणी माता आणि अन्य गोपींनी पडदा बंद केला, म्हणे की तुम्हाला आम्ही दर्शन देणार नाही, पहिली आम्हाला दक्षिणा द्या, पहिले आम्हाला आंदण द्या. तर त्यांनी खूप त्यांना वचनं दिली की तुम्हाला मी हे देईन तुम्हाला ते देईन असं केल्यानंतर मग त्यांनी पडदा उघडला. पडदा उघडल्यावर सुतिका ग्रहामध्ये यशोदेच्या कुशीमध्ये ते सुंदर नीलमणी समान बालक बाळ पाहून नंद महाराज भावविभोर झाले. त्यांची तीच अवस्था झाली, त्यांच्या घ्राणेंद्रियामधून सुंदर सुगंध येत होता, त्यांच्या नेत्रांना ते सुंदर अद्भुत दर्शन प्राप्त होत होतं आणि ते दंतपंक्ती आणि ते सुंदर कुरळे कुरळे केस पाहून नंद महाराज भावविभोर झाले, स्तब्ध झाले, डोळ्याची पापणी न लावता एक टक त्या बाळाला निहारू लागले. मग त्यांनी सर्वांना दक्षिणा दिल्या आणि अशा प्रकारे वाऱ्यासारखी बातमी पसरली गाव सगळ्या नंदगाव गोकुळामध्ये, आता ते गोकुळात आहेत, तर सगळ्या गोकुळामध्ये वाऱ्यासारखी बातमी पसरली आणि सर्व पहाटे लगेच लगेच लगबगीने तयार होऊन सुंदर सुंदर श्रृंगार करून बायका आणि पुरुष गोपी आणि गोपजन सगळे फेटे घालून चदरे घालून झब्बे घालून सुंदर सुंदर साड्या घालून अलंकार घालून आणि फुलांचा सुंदर श्रृंगार करून धावत 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 नंदभवनाकडे निघाले आणि सांगतात की त्यांच्या धावत धावत येण्यामुळे स्थूल शरीर असल्यामुळे धावत येण्यामुळे जो काही थोडा थोडा धक्का बसवतो त्याच्यामुळे सगळी फुलं पडत होती श्रृंगारातली आणि पूर्ण नंद गोकुळाचे जे मार्ग होते ते सर्व फुलांनी आच्छादित झाले. रंगी बिरंगी फुलांच्या सड्यामुळे पूर्ण गोकुळ जे आहे सुशोभित झालं. सगळे रस्ते आणि सगळी सगळी मंडळी धावत धावत गोकुळाकडे धावत होती. सगळ्यांचं लक्ष एकच होतं, ताबडतोब जाऊन नंदपुत्र यशोदा पुत्राचं दर्शन घ्यायचं, त्याला आशीर्वाद द्यायचा. सर्वांनी आपल्या सुपामध्ये हळद हळद कुंकू तांदूळ आणि राई आणि हळद आणि राई आणि अनेक प्रकार मीठ अशा अनेक दृष्टी काढायची जी सामुग्री आहे ते आपापल्या सुपड्यामध्ये एकत्र करून ते धावत धावत निघाल्या होत्या आणि त्या नंदभवनात पोचल्या. आणि यशोदाला वाटलं की माझं इतकं सुंदर बाळ इतकी सर्व मंडळी त्याला बघतील तर त्याला दुष्ट लागेल, त्यांना दाखवणार नाही या बाळाचं दर्शन, असं म्हणून त्यांनी यशोदा मातेने काय केलं, आपला पदराने त्या बाळाला पूर्ण झाकून दिलं, आपल्या पदरात त्या बाळाला दडवलं. आणि सर्व बायका आल्या त्यामुळे नाही नाही तुम्हाला मी दर्शन देणार नाही कारण तुमची माझ्या बाळाला दुष्ट लागेल. सर्व बायका गोपी म्हणाल्या की मी आम्ही सर्व तुमच्या बाळाला दुष्ट लावण्याकरता आलो नाही आहोत, आम्ही दुष्ट काढण्याकरता आलो आहोत. बघ बघ आमच्या सुपड्यामध्ये काय आहे, सर्वांच्या सुपड्यामध्ये दुष्ट काढण्याचं साहित्य होतं. आणि श्रीकृष्ण भगवंत यशोदा कृष्ण अतिशय आतुर होते आपल्या गोपींना सर्वांना गोकुळवासी गोपींना दर्शन द्यायला, ते स्वतः आतुर होते. त्यांनी हे सर्व संवाद होत असताना आईच्या पदरातून आपले दोन चरण कमल बाहेर काढले, त्याचा दिव्य प्रकाश सर्वकडे पसरला आणि सर्व गोपी त्यांच्या चरणाशी रुजू झाल्या, नमस्कार केला, चरण स्पर्श केला आणि सर्वांनी दृष्ट काढली बाळाची की हे बाळा हे नंदपुत्र यशोदा कृष्ण तुम्हाला अत्यंत दीर्घ आयुष्य लाभो आणि तुझ्याकडून आम्हा सर्वांना अनंत सुरक्षा लाभो, तुझी सेवा करण्याचा अवसर आम्हाला लाभो. तितक्यातच बाळाने आपला चेहरा आपलं मुखकमल जे आहे ते पदरातून बाहेर काढलं आणि सर्वांना यशोदेची इच्छा नसतानाही कृष्णाच्या इच्छेमुळे सर्वांना चरण दर्शन आणि मुखदर्शन झालं. आणि मग सर्वांनी तिथे नृत्य सुरू केलं, गायन सुरू केलं, वाद्यवादन सुरू केलं, ब्राह्मण एकत्र झाले, मंत्रोच्चार सुरू केले, स्वस्ती वचन शांती पंचक आणि सुंदर सुंदर श्लोक त्यावेळी गायला सुरुवात केली. अतिशय आनंद वातावरण होतं आणि पाहता पाहता लाखो करोडो माणसं गोळा झाली आणि सर्व माणसं नंद महाराजांच्या पुत्राचं दर्शन घ्यायला आतुर होती. नंद महाराज पण सज्जून आले, सर्वांना बेछूट दक्षिणा दान करत करत ते आले. त्यांनी सात पर्वत तयार केले, त्या सात पर्वतांच्या शिखरावरती रत्न माणिक आणि असे रत्न तिथे त्यांनी लावले शिखरावरती आणि असे सात पर्वत त्यांनी लोकांना ब्राह्मणांना दान केले. रत्न माणिक सोनं चांदी हिरे यांचं त्यांनी लयलूट केली, इतकं दान दिलं इतकं दान दिलं इतकं दान दिलं की त्या दानी प्रवृत्तीचा प्रभाव सगळ्यांच्या मनावर झाला आणि ज्यांना ज्यांना दान मिळालं त्यांनी पण ते सर्व इतरांना वाटलं. अशी असते दानी प्रवृत्ती, जेव्हा प्रेमाने आणि शुद्ध हृदयाने आणि निस्पृह पद्धतीने दान केलं जातं तर ती दानी प्रवृत्ती सुद्धा दान घेणाऱ्या व्यक्तीला प्रभावित करते. स्वतःकडे काहीही न ठेवता त्या सर्व ब्राह्मणांनी सर्वांना इतरांना दान केलं. त्यामुळे सर्व नंद सर्व गोकुळामध्ये नंद भवनाच्या आसपास सर्व ठिकाणी हिरे मोती माणिक फुलं अन्नधान्य सगळीकडे पसरलं होतं, समृद्धी ही पसरली होती. असं म्हणतात की कृष्णाने जायच्या आधी मथुरेहून वसुदेव कृष्णाला घेऊन जायच्या आधी भगवंताने लक्ष्मीला आवाहन केलं की जा लक्ष्मी माझ्या आगमनाची माझ्या उत्सवाची माझ्या जन्माच्या उत्सवाची तयारी कर. त्यामुळे असं वाटत होतं की नंदगावच्या नंदबाबांच्या तिजोरीमध्ये अनंत धन निर्माण होत होतं, अक्षय धन निर्माण होत होतं, तेच लुटत जात होते आणि ते धन संपत नव्हतं. त्यांनी अनंत लाखो गायी तिथे दान केल्या. सालंकृत रेशमी वस्त्र परिधान केलेल्या सुंदर सोन्याच्या हिऱ्याच्या मोत्यांच्या आणि चांदीच्या दागिन्यांनी सजलेल्या गायी त्यांनी ब्राह्मणांना दान केल्या. आणि ते सर्व दृश्य पाहण्याकरता सगळे देवता लोक तिथे ब्राह्मण बनवून वेश बदलून हजर झाले. त्यावेळी नंद महाराजांनी गाय बैल घोडे हत्ती सर्व काही दान केलं एका मागोमाग एक. तर त्या सगळ्या समारंभामध्ये त्या गर्दीमध्ये पार्वती देवी आली होती गणपतीला घेऊन, आणि तिने पाहिलं की आता हत्तींचं दान सुरू झालंय. तिने लगेच आपल्या हत्तीला आपल्या हत्तीला मधल्या आपल्या मुलाला गणपतीला त्याचं मुख जे आहे ते गजानन आहे, हत्तीचं मुख आहे, तर कोणी चुकून या हत्तीलाही दान करू नये भाव विभोर होऊन म्हणून तिने लगेच उचलून आपल्या गणपतीला मुलाला कुशीत घेतलं, कडेवर घेतलं, की चुकून जरी सगळे भाव विभोर होऊन दान करता करता माझ्या मुलाला पण दान करून टाकतील या भीतीने तिने आपल्या मुलाला कुशीवर घेतलं. शंकर भगवंत तिचे पती जे आहे ते नंदीवरनं आले होते. जेव्हा बैल दान सुरू केलं तेव्हा त्यांनी लगेच आपल्या बैलाची नंदीची शेपटी पकडली, की चुकून भाव विभोर होऊन नंद महाराजांनी माझाही नंदी अगर दान दिला तर मी काय करू मग, म्हणून ते आपल्या बैलाची शेपटी धरून उभे राहिले. अशा प्रकारची अनंत घटना घडल्या. नंद महाराजांना आणि यशोदा मातेला सर्व काही ठिकाणी कळत होतं की काही अनोळखी तेजस्वी ब्राह्मण ब्राह्मणी इथे एकत्र झालेले आहेत, पण त्या सगळ्या आनंद समारोहामध्ये कसं विचारणार तुम्ही कोण, तुम्ही कसे आलात, कुठून आलात, कसं कसं विचारणार. अशीच घटना होती जेव्हा प्रभू रामचंद्र अवतरले होते, अशीच घटना झाली जेव्हा गौरांग महाप्रभू अवतरले होते. असेच स्वर्गातून सर्व ब्राह्मण ब्राह्मणीचं रूप घेऊन सर्व देवता होत्या आलेल्या, आणि सर्वांनी दर्शन घेतलं, बाळाला काय म्हणतात त्याला गिफ्ट दिल्या, आहेर दिला, दक्षिणा दिली, दर्शन घेतलं, आशीर्वाद घेतला, आणि एकच जण निघून गेले. परंतु काय सांगावं की नंदगावचे जे सगळे लोक होती ते इतके नंदगावचे नाही, मी पुन्हा पुन्हा चुकून नंदगाव म्हणतोय, अजून सर्वजण गोकुळमध्ये आहेत, आणि गोकुळमध्ये पण नंदभवन आहे, आणि त्या नंदभवनामध्ये सुंदर पटांगण आहे. तर सर्वांनी आनंद विभोर होऊन इतके लोण्याचे गोळे फेकले एकमेकांवरती, दूध फेकलं, दही फेकलं, लोण्याचे गोळे फेकले, इतकं ऐश्वर होतं त्यावेळी. आपल्याकडे 1 किलो 2 किलो आपण कसं तरी कठीण पद्धतीने आपण ते तूप गोळा करतो यज्ञात अर्पण करण्याकरता आणि जपून वापरतो. इथे असंख्य लोण्यांचे गोळे ते उधळत होते एकमेकांच्या अंगावरती. इतके गोळे उधळले की नंदभवनाच्या अंगणामध्ये, ते विस्तृत अंगण होतं, त्या अंगणाच्या मोरीमध्ये जाऊन ते लोण्याचे गोळे अडकले. त्याच्यावर त्यांनी दुधाचा वर्षाव केला, दह्याचा वर्षाव केला, आणि काही क्षणामध्ये तिकडे क्षीरसागर निर्माण झाला. आणि त्या क्षीरसागराच्या त्याची खोली जी कमरेपर्यंत होती, सर्व ग्वालबाल गोपीजन आणि गोपालजन सगळे आपल्या कमरेपर्यंत त्यामध्ये बुडले. आणि सर्व ग्वालबालांना गोपाळगणांना इतका उत्साह झाला की त्याने म्हणा नंद महाराज तुम्ही नृत्य करा, तुम्ही नाचच का नाही आहात. ते म्हणतात मी वृद्ध झालो आहे, माझ्या तेवढी ताकद नाही नाचायला, तुम्ही नाचा. नाही नाही, आज तुम्हाला इतक्या दिवसानंतर पुत्रप्राप्ती झालेली आहे, तुम्ही जरूर नाचलं पाहिजे. आणि नंद महाराज तयार नव्हते, सगळ्यांची इच्छा होती त्यांनी नाचावं, म्हणून त्यांनी काय केलं, शेवटी नंद महाराजांच्या मोठ्या उन्नत पोटावरती एक सुंदर पितांबर वस्त्र घेतलं आणि लपेटलं, एक बाजू एकाकडे दिली, दुसरी बाजू दुसऱ्या ठिकाणी दिली, आणि दोन्ही बाजूंना अनेक गोपगण एकत्र झाले आणि त्यांनी ते सगळं ते वस्त्र पकडलं. आणि ज्या पद्धतीने समुद्र मंथनामध्ये मंदार पर्वताला रवी बनवून वापरलं गेलं त्याप्रमाणे त्यांनी दोन्ही ठिकाणी आलटून पालटून ते वस्त्र उडायला सुरुवात केली. आणि नंद महाराज मेरू पर्वतापणे शोभले आणि ते दूधदह्याचं जे समुद्र तिथे एकत्र झाला होता ते जणू काही क्षीरसागरच होता. आणि सुंदर असं मंथन त्यांनी केलं, समुद्र मंथन. परंतु ह्या समुद्र मंथनामध्ये एकच वेगळी गोष्ट होती, म्हणजे त्या समुद्र मंथनामध्ये जेव्हा देवीदेवतांनी आणि असुरांनी केलं होतं त्याच्यामध्ये समुद्र मंथनाच्या आधी विष निर्माण झालं आणि नंतर अमृत निर्माण झालं. आधी 14 रत्न निर्माण झाली मग अमृत प्रकट झालं. ह्या समुद्र मंथनाच्या आधीच अमृतमय रत्न जे आहे ते कृष्णरूपाने प्रकट झालेलं होतं. अशा प्रकारे सुंदर नंदोत्सव साजरा करण्यात आला. नंद महाराजांनी लयलूट केली आणि हा नंदोत्सवाचा कार्यक्रम 6 महिने चालला. इतके गोपगण आणि गोपीगण आनंद विभोर झाले होते की दिवस रात्र तहान भूक निद्रा यांचा कसलाही प्रभाव त्यांच्यावरती पडला नाही. अतिशय आनंदाने त्यांना 180 दिवस केव्हा संपले हेच कळलं नाही आणि सूर्य उदय केव्हा झाला आणि अस्त केव्हा झाला हेही जाणवलं नाही. इतके ते तुर्या अवस्थेमध्ये, त्रिगुणातीत अवस्थेमध्ये, इंद्रियातीत अवस्थेमध्ये होते. आणि शेवटी जेव्हा 180व्या दिवशी ते थोडे भानावर आले तेव्हा सूर्य अस्ताला जात होता आणि त्यांनी सूर्य अस्ताला जाताना पाहताना अगदी भरभरून 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 ब्रह्माजींना शिव्या घातल्या की कसे ब्रह्माजी म्हातारे झाले आहेत, साठी उलटली आहे, असेच ते वागतायत, इतके बुद्धिहीन ते का झाले. आज तरी आजच्या दिवशी सूर्य इतक्या लवकर अस्त पावायला नको होता, तर त्यांनी इतक्या एका दिवशी, आजचा दिवस आहे, नंद महाराजांना पुत्र प्राप्ती झाली आहे, इतका आनंदाचा दिवस आहे, आज तरी त्यांनी दिवस लांबायला हवा होता. ते कधी म्हणतायत 179 दिवस कसे गेले त्यांना कळलंच नाही. 180व्या दिवशी जेव्हा त्यांना भानावरती आल्यानंतर कळलं की सूर्य अस्ताला जात आहे तर ते नाराज झाले. आणि अशा प्रकारे 6 महिन्यांचा लांबलेला हा उत्सव संपला. आणि त्याच्यानंतर मग जेव्हा वर्ष संपत आलं, आता मुलाचा पहिला वाढदिवस साजरा करायचा आहे अतिशय उत्स्फूर्तपणे उत्साहाने आणि भव्य दिव्य पद्धतीने, तेव्हा यशोदा मातेला आठवलं की आपण आपल्या बाळाचं षष्ठी देवी पूजन केलंच नाही. जन्मापासून 6व्या दिवशी बाळाचं पूजन करतात वृंदावनामध्ये, त्याला कुवा म्हणजे विहीर पूजन असं म्हणतात, कुवा पूजन असं म्हणतात. आणि त्याचबरोबर त्याच दिवशी षष्ठी देवीचं पूजन केलं जातं. म्हणून पुढच्या वर्षीच्या श्रावण वद्य अष्टमीच्या दिवशी दिवस येण्याआधी जी षष्ठी आली त्या षष्ठीमध्ये धावत धावत जाऊन घाई घाईने यशोदा माईने षष्ठी पूजन केलं वृंदावनामधल्या एका ठिकाणी. त्याचं नाव आहे छटीकरा, षष्टीकरा. तिकडे आजही षष्ठी देवीचं सुंदर मंदिर आहे. जसं नित्यानंद प्रभूंच्या गावी एकचक्र गावी आजही षष्ठी देवीचं मंदिर आहे, जिकडे सच्ची मात जिकडे पद्मावती आणि हडाई पंडित यांनी षष्ठी पूजन केलं होतं, तसंच यशोदा मातेने सर्व गणांच्या उपस्थितीने, ब्राह्मणांच्या उपस्थितीने कृष्ण भगवंताचं षष्ठी पूजन केलं. आणि लगेच दुसऱ्या दिवशी 2 दिवसानंतर त्यांचा पहिला वाढदिवस साजरा केला. असं कृष्णाचं भव्य दिव्य जीवन आहे. तर कृष्णाचं नामकरण करण्याकरता गर्गमुनी आले होते. वसुदेवाने त्यांना पाठवलं होतं कारण त्यांना माहीत होतं की आपली ही दोन बाळं गोकुळामध्ये राहत आहेत. ते जेव्हा गोकुळात आले त्यांनी म्हटलं की आम्हाला वसुदेवाकडून असा संदेश आहे की हे नामकरण जे आहे ते अगदी गुप्तपणे करावं, कुठेही कंसाला याची खबर लागू नये, कारण कंस खूप क्रोधित आहे, त्याचं त्यांना मारणारा 8वा बाळा जे आहे तो कुठे तरी गायब झालेला आहे, म्हणून कृष्ण खूप कंस खूप व्याकुळ आहे, शोध घेतो आहे ते बाळ कुठे आहे म्हणून. गर्गमुनी, नंद महाराज, यशोदा, रोहिणी, कृष्ण आणि बलराम याच्या व्यतिरिक्त कोणालाही न सांगता त्यांनी गोशाळेच्या आतल्या भागामध्ये हा नामकरण विधी करण्याचा निर्णय घेतला. यशोदा म्हणाली कानामध्ये रोहिणीच्या, एक काम करूया आपण, इतके महान मुनी इतक्या लांबून आलेले आहेत ना, आपण त्यांची थोडीशी परीक्षा पण घेऊया, गंमत पण करूया. तुझ्या बलरामाला तू माझ्या कुशीत दे, माझ्या कृष्णाला तू तुझ्या कुशीत घे आणि बघू काय गंमत होते ती. आणि त्यांनी तसं केलं आणि ते असेच गोशाळेमध्ये आले आणि यशोदेच्या कुशीमध्ये बलराम, रोहिणीच्या कुशीमध्ये कृष्ण असे बसले, सर्व समोर बसले गर्गमुनींच्या आणि म्हणाले की महाराज आम्ही तुम्हाला वंदन करतो, आमच्या मुलांना तुम्ही नामकरण करा. अशावेळी गर्गमुनी ध्यान लावलं, डोळे बंद केले आणि म्हणाले यशोदेच्या कुशीत जे बाळ विराजमान आहे ते भगवंताचा प्रथम लीला अवतार आहेत, संकर्षण आहेत, त्यांचं नाव मी बलराम ठेवणार, ते बलाचं प्रतीक आहे आणि सर्वांना राम म्हणजे सर्वांना रमंती इति रामः, सर्वांना आनंद देतील म्हणून ते बलराम किंवा बलदेव त्यांचं नाव होईल. तर ते ऐकून यशोदा रोहिणीला खूप आश्चर्य वाटलं की हे खरोखरच सिद्ध साधू आहेत, त्रिकालदर्शी आहेत. आपण त्यांना थोडासा छद्म करायचा प्रयत्न केला पण त्यांनी आपल्या ध्यानातून ताबडतोब ओळखलं की जे बाळ यशोदेच्या कुशीमध्ये बसलेलं आहे ते रोहिणीचं बाळ आहे आणि त्यांनी नामकरण केलं. आणि नंतर म्हणाले की जे बाळ यशोदेच्या कुशीत आहे ते रोहिणीचं बाळ आहे आणि जे बाळ रोहिणीच्या कुशीत आहे ते यशोदेचं बाळ आहे. आणि त्याच्याबद्दल ध्यान करताना गर्गमुनींच्या हृदयाच्या पटलावरती अनंत असे देवाचे रूप, कृष्णाची रूपं त्यांच्या मनात प्रकट झाली. कधी नरसिंह, कधी वामन, कधी राम, कधी कृष्ण, कधी बलराम, असे अनेक प्रकारची त्यांची जी रूपं आहेत ती सर्व त्यांच्या मनामध्ये एकत्र झाली आणि त्यांना कळेना की काय करावं, ते भाव विभोर झाले. स्वतःवरती ताबा मिळून त्यांनी थोड्या वेळानंतर नामकरण सुरू केलं, म्हणाले की हे बाळ जे आहे हे प्रत्येक युगामध्ये जन्म घेतं, कधी लाल, कधी पिवळं, कधी निळं, तर कधी सफेद, अशा अनेक रंगांमध्ये संभवामी युगे युगे अनंत जन्मामध्ये अनंत युगांमध्ये जन्म घेतात आणि आपली दिव्य लीला इथे सादर करतात. असं जे बाळ आहे ते सर्व आकर्षती इति कृष्ण, कर्षती इति कृष्ण, सर्वांना आकर्षण करणारे, सर्वांचं हृदय मोहित करणारे, सर्वांचं हृदय चोरणारे असे परम भगवान आहेत, गोलोकेश्वर आहेत, परात्पर भगवान आहेत, श्रीकृष्ण भगवंत आहेत. त्यांचं नाव आपण कृष्ण ठेवूया कारण ते सर्वांना आकर्षित करणार आहेत. मग त्यांना विजयांनी विचारलं की पुढे काय करणार आहेत. मग ते म्हणाले की पुढे जाऊन हे बाळ तुमचं जे आहे ते गोवर्धन उचलणार आहे, पण त्याचं एक नाव गिरीधारी पण असेल. अशा प्रकारे गोविंद, गोपाळ अशी अनेक नावं ठेवली त्यांची. तेव्हा यशोदेला वाटलं की आता एवढं त्यांनी त्रिकालदर्शी होऊन त्यांनी आपल्या बाळांना ओळखलेलं आहे, थोडं भविष्यही विचारूया. तर काय विचारावं यशोदाने की माझ्या मुलाचं लग्न होईल ना, त्यांची लग्न होतील ना. अरे बाबा, आता ते अजून तर कुशीत आहे मूळ, ते अजून ते दुग्धपान करणारं, स्तनपान करणारं बाळ आहे, अजून कुशीत आहे, अजून तर अजून ते काय म्हणतात त्याला, रांगत पण नाही आहे. पण आईला काळजी असते लग्न होणार ना, बायको कोण होणार याची. तेव्हा काय म्हणाले आमचे गर्गमुनी, बहुनी संती नामानी रूपाणीच सुतस्य ते, बहुनी संती नामानी रूपाणीच सुतस्य ते, गुणकर्माणी रूपाणी तान्यहम वेदनो जना. अरे माते, एक नव्हे अनंत करोडो बायकांशी, सुंदर सुंदर स्त्रियांशी आणि कन्यांशी यांचं लग्न होणार आहे. माझ्या गणितामध्ये, माझ्या ज्योतिषशास्त्रामध्ये मला 16108 नंबर दिसत आहेत, परंतु मला हे दिसत आहे की याच्या पलीकडे अनेक कोटी कोटी बायकांची त्यांचा विवाह होणार आहे. ती कथा आपण कधी पुन्हा चर्चा करू की या कोटी कोटी बायका कोण होत्या. द्वारकेतल्या 16108 बायकांच्या ऐवजी त्यांच्याशी लग्न केलेल्या कोटी कोटी बायका कोण होत्या. त्या सिंधू नरेश बिमल राजाच्या मुली होत्या आणि लग्न करून दुसऱ्या एका रूपामध्ये सिंधू देशात जाऊन त्यांनी लग्न केलं आणि अनेक कोटी रूप धारण करून प्रत्येक मुलीच्याकडून वरमाळ घालून घेतली, तिला वरमाळ घातली आणि आकाशमार्गाने ते आले काम्यवनामध्ये. तिकडे त्यांनी रासनृत्य केलं त्यांच्याबरोबर. एका रूपाने ते यशोदेबरोबर बाल म्हणून राहत आहेत, बालक म्हणून, आणि एका रूपाने लग्न करून त्यांच्याशी संसार करतायत. अनेक कोटी महाल बनले काम्यवनामध्ये आणि रासनृत्य केलं. मग रासनृत्यामध्ये त्यांच्या दिव्य शरीरातून दिव्य स्वेदबिंदू आणि दिव्य अश्रू निर्माण झाले, एकत्र झाले आणि बिमल कुंडाचं निर्माण झाला. बिमल कुंड निर्मित झालं, भगवंताने आशीर्वाद दिले. त्याचवेळी 68,000, काही म्हणतात 68,000, काही म्हणतात 84,000, तेवढी तीर्थ त्यांनी सर्व तीर्थांनी प्रवेश केला आणि तीर्थराज म्हणून ते स्थान घोषित झालं. आणि भगवंताने सांगितलं की जी कोणी व्यक्ती ह्या कुंडामध्ये येऊन स्नान करेल त्याला कृष्ण प्रेम प्राप्त होईल, माझं प्रेम प्राप्त होईल आणि ह्या जन्माच्या शेवटी ते गोलोकामध्ये प्रवेश करतील. अशी त्याची कथा आहे. ती कथा काही गर्गमुनी सांगितली नाही, तुम्हाला मी सांगितली, पण त्याचं हे स्पष्टीकरण होतं की मला 16,100 बायका ज्या कुंडलीत दिसत आहेत पण त्याच्याही पलीकडे कोट्यवधी बायकाही दिसत आहेत, त्याचं मी तुला निरूपण केलं. त्याच्यानंतर भगवंतांनी माखन चुरी सुरू केली आपल्याच घरामध्ये. पहिली चोरी आपल्याच घरी केली आणि कशी केली, एका आई बाहेर आहे काय काम करते आणि बाळ रांगत रांगत जात आहे आणि कृष्णाने एका मडक्यातून मोठा लोणाचा गोळा काढला आणि तो गोळा घेऊन जेव्हा परत येत आहे तेव्हा त्यांना काय दिसतंय, स्वतःच प्रतिबिंब त्या दिव्य स्तंभामध्ये स्फटिक मणींनी भरलेला स्तंभ आहे आरशाप्रमाणे दिसतंय, त्यातच त्यांना आपलं प्रतिबिंब दिसलं आणि कृष्णाने त्या प्रतिबिंबाशी बोलणं सुरू केलं, अरे तू काय लोण्याचा गोळा चोरतोस, हे बरोबर नाही, हे चुकीचं आहे, तू लोण्याचा गोळा चोरू नकोस आणि मी पण चोरला आहे तो माझ्या आईला सांगू नकोस, जर तू लोण्याचा गोळा घेतलाच आहेस तर तू पण खा आणि मी पण खातो आणि तू सांगू नकोस. पण झालं काय, जे जे वाक्य कृष्ण म्हणत सांगत होता तेच सर्व वाक्य ते प्रतिबिंब बोलत होतं. त्याला खूप आश्चर्य वाटलं की वेडा मुलगा आहे की काय हा, मी जे काय बोलतो तेच बोलतोय पुन्हा पुन्हा, मी हात वर केला तर तू हात वर करतो, लोण्याने गोळा भरलेला हात वरती करतोय. आणि खूप वेळ संभाषण चालू होतं की चोरी करू नकोस, हे बरोबर नाही, माझं पण नाव सांगू नकोस, तुला खायचं तर गपचूप खा पण पुन्हा चोरी करू नकोस, असं करू नकोस. आणि अचानक तिकडे मागून रोहिणी आणि यशोदा आल्या, त्यांनी लांबून पाहिलं की आपलं बाळ कृष्ण स्वतःच्या प्रतिबिंबाशी आरशामध्ये बोलत आहे. इतक्यात आईने आईची चाहूल लागली आणि लगेच कृष्णाने आपल्याला वळवलं आणि आईला म्हटलं, आई आई अगं तू इतकी कशी का निष्काळजी, इतका मोठा घरामध्ये कोणी पहारेकार नाही कोण नाही, एक चोर आला होता आणि मी त्याला पाहिलं, माझ्या समक्ष त्याने आपल्या घरच्या मोठ्या मडक्यातून लोण्याचा गोळा चोरला आणि तो घेऊन जात होता, त्याला मी पकडलं आणि त्याला मी दमदाटी केली, त्याने मला दमदाटी केली. म्हणाले, अरे बाळा वेड्या, ते तुझंच प्रतिबिंब आहे, तूच चोर आहेस आणि तूच चोरलायस लोण्याचा गळा, असं म्हणून त्यांनी त्याला खुशीत घेतलं. आता नावाच्या मध्ये एक सुंदर कथा आहे, त्याचं एक नाव आहे फिशल चंद्र. तर एकदा एक मुनी एक ऋषी एका शेतकऱ्याकडे गेले आणि तेव्हा शेतकऱ्या म्हणाला की महाराज या बसा जेवण करा. तेव्हा ऋषी मुनी काय म्हणतात की तुमच्या घरी तुम्ही देवाचं नाव घेता का? ते म्हणाले, नाही मी खूप कामात व्यस्त, मला वेळ मिळत नाही, मग मी तुमच्या घरात जेवू शकत नाही, ज्या घरात नामस्मरण होत नाही त्या घरात मी जेवणार नाही. तेव्हा तो शेतकरी म्हणाला की महाराज तुम्ही मला आत्ता नाम द्या, मी सांगाल ते नाम मी आता जप करायला तयार आहे, पण तुम्ही आमच्या घरी जेवून जा. तर ते म्हणाले कृष्णचंद्र. तर लगेच ताबडतोब त्यांनी कृष्णचंद्र नाव घ्यायला सुरुवात केली, कृष्णचंद्र 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 अशा प्रेमाने नाव घेऊन त्यांनी अतिशय प्रेमाने भोजन करवलं आणि ऋषी मुनी तृप्त होऊन त्यांच्या घरून निघून गेले आणि त्यांच्या इच्छेप्रमाणे दिवस रात्र हा मनुष्य कृष्णचंद्र कृष्णचंद्र म्हणून नाव घेऊ लागला. दुसऱ्या दिवशी त्याची बायको जी आहे ती शिदोरी घेऊन पोळी भाकर घेऊन भाजी भाकर घेऊन आली शेतावरती आणि म्हणाले, धनी भाकरी खा. तर तो कृष्णचंद्र कृष्णचंद्र असंच म्हणतोय. तर ते म्हणते आता जेवण तरी करा. मग तो म्हणाला की हे नाम थोडा वेळ तू घे, तोपर्यंत मी जेवण करतो. तर बायको मग ते म्हणायला लागली कृष्णचंद्र कृष्णचंद्र, तेव्हा ह्यांनी भाकरी खाल्ली आणि मग अचानक त्याने म्हटलं, काय काय नाव होतं ते मला परत सांग. तर बायको गोंधळली, अचानक विसरून गेली आणि म्हणाली, फिसलचंद्र फिसलचंद्र. मग तो शेतकरी म्हणायला लागला, फिसलचंद्र फिसलचंद्र फिसलचंद्र. अतिशय प्रेमाने म्हणायला लागला. गौलोकामध्ये कृष्ण राधाराणी एकत्र बसले होते आणि कृष्ण म्हणाले, बघ बघ माझा भक्त किती प्रेमाने मला बोलवतोय, किती प्रेमाने मला माझं विशिष्ट नामाचं उच्चारण करतोय, मला पुकारतोय, मी चाललो त्याला भेटायला. तर म्हणे, थांबा धनी थांबा, कृष्ण थांबा, हे श्याम सुंदर थांबा, तुम्ही तो काय म्हणतोय, अगं ते माझं नाव आहे, ते मला माझ्या आईने ठेवलेलं विशिष्ट नाम आहे. गर्ग मुनींनी खूप नाव ठेवली पण ते माझ्या आईने ठेवलेलं प्रेमाने ठेवलेलं विशिष्ट नाव आहे. काय त्या नावाचा अर्थ काय, राधा म्हणते. ते म्हणतात, मी जेव्हा खूप लहान होतो तेव्हा मला उभं पण राहता येत नव्हतं, तर मला त्या माझ्या कमजोर दुर्बळ आणि मृदू कोमल पायावरती उभं करायचा प्रयत्न करून माझी आई श्रृंगार करायची आणि तो श्रृंगार करता करता मी खूप वेळा घसरून पडायचो आणि नंतर मग परत जाऊन चिखलामध्ये आणि शेणामध्ये जाऊन घसरून पडायचो. तो आई म्हणाले, अरे वेड्या, तू फिसलचंद्र आहेस, तू घसरणारा मुलगा आहेस, तू फिसलचंद्र आहेस, तेच नाव तो घेतोय. राधेला काय बरोबर नाही वाटले, काय नाव घेतोय. अगं जा, तू जा, त्याला जाऊन भेटू नये, मग मी जाईन, तू आधी जा. मग राधेने आपला वेश बदलला आणि राधा त्या शेतात गेली आणि तिकडे तो मनुष्य फिसलचंद्र फिसलचंद्र फिसलचंद्र. तर ती गोपी बनलेली राधा काय म्हणते, अरे अहो तुम्ही काय म्हणताय, हे काय याचा अर्थ आहे, कोणाचं नाव घेताय तुम्ही? तर शेतकऱ्याला आला लाग, तो म्हणते तुझ्या नवऱ्याचं नाव घेतोय. तिला खूप असं संकोच झाला की अरे इतकं कठोरपणे कसा काय बोलला हा, कारण तो नाव घेण्यात मग्न होता. आणि बाई पुन्हा पुन्हा विचारत होती, या नावाचा अर्थ काय, कोणाचं नाव घेतोय, कोणाचं नाव घेतोय. जसं त्या माणसाने म्हटलं की तुझ्या नवऱ्याचं नाव घेतोय, तर लगेच राधानं हिरमुसली आणि तत्काळ तिकडून अदृश्य होऊन परत गोलोक वृंदावनात पोचली आणि म्हणाली, तो मनुष्य खूपच धीट निघाला, खूपच कठोर निघाला, कसा बोलला तो मला की तुझ्या नवऱ्याचं नाव घेतोय म्हणून. कृष्ण म्हणाले, अरे बरोबर आहे ना त्याचं म्हणणं, तुझा नवरा मी, माझंच नाव तो घेतोय. आणि म्हणून मग कृष्णाने ती कहाणी सांगितली की हे नाव माझं कसं पडलं. तसं ही वृंदावनातली एकदम प्रायव्हेट गोष्ट आहे जी ब्रजवासी सांगतात की कृष्णाचं एक नाव फिसलचंद्रही होतं. आता आपली कथा संपन्न करण्याआधी आपण एक दही चोरी ची कहाणी आपण सांगू. ते म्हणजे कृष्णाने केवळ लोणी नाही चोरलं, ते नवनीत चोरच नव्हते, पण ते दही चोर पण होते, दूध चोर पण होते, तूप चोर पण होते आणि सर्व काही चोर पण होते. आणि त्यानंतर हे दुग्ध पदार्थ चोरी केल्यानंतर त्यांनी आणखी प्रगती केली, ते बनले वस्त्र चोर. आणि मग त्यांनी खूप प्रगती केली तेव्हा ते बनले हृदय चोर. असे दुग्ध चोर, दही चोर, तूप चोर, वस्त्र चोर आणि हृदय चोर. असे कृष्ण एकदा आपल्या सवंगडाने घेऊन एका घरात गेले तेव्हा ती गोपी म्हणाली, अरे ये रे ये कृष्णा, ये ये ये, रोज आमच्याकडे चोऱ्या करतोस, आज मला अशी इच्छा आहे की तुला लोणी मी स्वतःहून देणार आहे, परंतु तुला ते शोधून काढायचं आहे. तू माझ्या घरामध्ये लोणी शोधून काढायचं आहे आणि दही शोधून काढायचं आहे आणि मग खायचं आहे. म्हणजे ठीक आहे. आणि तिने काय केलं, तिने कशी एक ओखळ घेतली, त्याच्यावरती बसली होती आणि म्हणले, जा शोधा. तर कृष्ण, बलराम, सगळे सवंगडी पूर्ण घरामध्ये सर्व ठिकाणी गेले आणि शोध 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 घेतला. कुठेही त्यांना लोणी किंवा लोण्याचं मडकं किंवा माठ काही सापडलं नाही. आणि ते ज्या ज्यावेळी सांगायला यायचे पुन्हा त्या गोपीला की सापडलं नाही सापडलं नाही, त्यावेळी त्या गोपीच्या आसपास खूप सुगंध यायचा, जसा लोण्याला येतो. कारण वृंदावनामध्ये, गोकुळामध्ये, नंदगावामध्ये जिथे जिथे कृष्ण राहिले तिथे तिथे दुधाला, दह्याला, लोण्याला फार सुगंध, सुंदर सुगंध यायचा, पुष्पगंध, कमलगंध यायचा. हां, तर तेव्हा काही वेळा त्यांना कळलं की वास्तविकपणे जे जो मडकं आहे ते हिच्याच उकळीच्या खाली असणार, हिला इथून उठवल्याशिवाय ते आपल्याला सापडणार नाही, हे कृष्णाला अंदाज आला. मग कृष्णाने काय म्हटलं, आपल्या सवंगड्यांना ना नजरेने इशारा केला, जा तुम्ही जरा वासरांना सोडून यांच्या. आता प्रत्येकाच्या घरामध्ये अनंत शेकडो हजारो गायी होत्या, त्यामुळे ते प्रत्येक वासराला काही एका खुंटीला बांधणं शक्य नव्हतं. म्हणून ते एका मोठ्या कक्षामध्ये त्या वासरांना टाकायचे आणि बंद करून बाहेरून कडी घालून घ्यायचे. कृष्णाने इशारा करताच सर्व बालक मंडळी, गोप मंडळी, गोपाल मंडळी, वात्समंडळी सर्व गेले आणि त्यांनी कडी काढली. आणि कडी काढतात ते शेकडो हजारो जे वत्स होते सगळे धावत 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 आपल्या आईला लुचले आणि गटागटा गटागटा ते स्तनपान करायला लागले, त्यांच्या आचळामधून दूध प्यायला लागले. आणि इकडून त्यांनी ते केल्याबरोबर कृष्णाने म्हटलं, अरे बघ बघ गोपी, बघ बघ गोपी, तुझी सगळी वासर सुटली आणि गायींचं दूध पिताय, जा जा बघ काय झालं. ते ऐकताच सगळं भान विसरून ती धावत गेली, जी एका क्षणात धावत गेली. ती धावत गेल्याबरोबर काय बघते, सर्व वासरांनी तिच्या त्यांच्या आईंचं सर्व दूध पिऊन टाकलं होतं. आता दूध काढण्याकरता काही दूधच उरलं नव्हतं. आणि तत्क्षण ती गेल्या क्षणी कृष्णाने ती उखळ लाथेने उधळून दिली, त्याच्या खालीतला मडका सापडला. सर्व सवंगडे धावतात परत आले आणि सर्वांना त्यांनी ते लोण्याचे गोळे वाटले आणि फस्त करून टाकले. जोपर्यंत ती गोपी परत आली तेव्हा कृष्ण काय म्हणाले, फार चलाक बनायचा प्रयत्न करत होतीस ना, जर सहजपणे आम्हाला दोन्ही दिलं असतं तर आज दूध तरी वाचलं असतं, पण चलाखी केली ना तू, त्यामुळे दूध पण गेलं आणि दही पण गेलं, सर्वच गेलं. अशा पद्धतीने मी चुकून लोणी म्हटलं, पण सर्वांनी मिळून ते दही फस्त केलं. आणखी एका वेळी लोण्याच्या कडे घरामध्ये गुपचूप कृष्ण एकटेच लोणी खात होते, तेव्हा गोपी आली मागून कृष्णाला पकडलं आणि म्हणाला की का चोरी करतोस, सांगितलं ना किती वेळा चोरी करायचं नाही, पण मी चोरी करत नाहीये, तुला कळतंय का मी काय करतोय ते बघ, तुझ्या मटक्या तुझ्या या मडक्यावरती या माठावरती किती मुंग्या आलेल्या आहेत, त्या मुंग्या घराच्या बाहेर पण दिसल्या मला, त्यांची अशी पाठ घेत घेत त्यांचा मागमूस पकडत पकडत मी आत आलो, तेव्हा कळलं की ह्या सगळ्या मुंग्या ज्या आहेत त्या घराच्या बाहेरून महालात मी प्रवेश करून अंतपुरात जाऊन ह्या मटक्यापर्यंत पोचलेल्या आहेत आणि सर्व लोणी फस्त करतायत. मला वाटलं की तुम्ही गोपी किती मेहनत करून किती कष्ट करून किती मंथन करून हे लोणी निर्माण करता आणि हे सर्व मुंग्या खाणार, म्हणून मला खूप वाईट वाटलं. म्हणून त्या मुंग्या काढण्याकरता मी आलेलो आहे आणि मुंग्या काढत आहे. अच्छा, मुंग्या काढत आहे, मग हे हाताला आणि ओठावरती आणि गालावरती लोणी कसं काय लागलं? ते म्हणाले की मी त्या खरं म्हणजे जर तू लोणी लोण्यामधून मुंगी काढत असेल तर तुझ्या फक्त बोटांच्या अग्रभागी लोणी असायला पाहिजे, ते पूर्ण हातामध्ये आणि ओठावरती कसं काय पोचलं? म्हणे अगं गोपी तुला कसं कळत नाही, मी एक एक मुंगी काढत होतो त्यावेळी काही मुंग्या माझ्या हातावर चढल्या आणि हातावर चढून मग दंडावर चढल्या आणि दंडावरनं खांद्यावर गेल्या, खांद्यावरनं मानेवर गेल्या, मानेवरनं गालावरती आल्या आणि गालावरनं ओठावर भुरू फिरायला लागल्या, मला खूप गुदगुल्या झाल्या. म्हणून मी जेव्हा त्या लोण्यामध्ये हात घातला होता तो हात जो आहे त्यात थोडं दोणी पण लागलं होतं, तुम्ही असं हाताने असं ओठावरनं त्या मुंग्यांचं गुदगुली झाल्यामुळे काढायचा प्रयत्न केला तेव्हा थोडंफार लोणी माझ्या ओठांच्या वर लागलं आणि ते मी असं खाल्लं असं म्हणून कृष्णाने दाखवलं आणि ते लोणी लावून खाऊन दाखवलं की आता ओठावरती जे थोडंफार लोणी लागलं ते मी कसं काय नाही ना खाणार, मी खाणारच ना ते. अगं गोपी समजून घेतो, तुझं लोणी वाचवायचा प्रयत्न करतोय मी, असं गोपींनी गोपी समोर जेव्हा तिने संवाद घातला वादविवाद घातला तेव्हा गोपी कोण धरून हसायला लागली आणि तिथे कृष्ण पळून गेले. तसं इति दृक्स्वलीलाभिर आनंद कुंडे स्वगोषम निमाज्यंतम आख्यापयंतम. असं सर्व गोकुळवासियांना आपल्या मनोहर आपल्या आकर्षक आपल्या प्रेममयी लीलांनी त्यांनी लीलांच्या लीलाच्या आधारे त्यांना आनंद कुंडामध्ये बुडवलं. आनंद कुंडे असं श्रीकृष्णाचं बाल्य लीला जी आहे ती अतिशय अतिशय मनोहर आहे, अतिशय आकर्षक आहे, अतिशय हृदयाला संतुष्ट करणारी आहे. त्यांच्या लीला फारच आकर्षक आहेत, फारच दिव्य आहेत, पण त्यातल्या त्यात बाललीलाही बाललीला ज्या आहेत त्या अतिशय आकर्षक आहेत, अतिशय आकर्षक आहेत. अशा पद्धतीने कृष्णाच्या बाललीला ह्या अनंत आहेत, अनंत आनंदकारी आहेत. आजच्या ह्या जन्माष्टमीच्या सुंदर उत्सवामध्ये कृष्ण फेस्टमध्ये आपण आलेला आहात, आपण आपल्या सर्वांना जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि असंच कृष्णाच्या लीलेमध्ये रममाण होऊन आपण सर्वांनी आयुष्य आपलं व्यतीत करावं कृष्णचिंतनामध्ये, कृष्ण लीला चिंतनामध्ये, लीलास्मरणामध्ये. हेच आपल्या आयुष्याचं अतिशय उत्कृष्ट आणि परफेक्ट म्हणजे परिपूर्ण आपली अवस्था आहे. आपल्या जीवनाची परिपूर्णता जी आहे ती या भगवंताच्या चिंतनामध्ये आहे, लीलास्मरणामध्ये आहे. ज्याप्रकारे गोपी सदैव कृष्ण लीलेच्या चिंतनामध्ये आपलं आयुष्य त्यांनी समर्पित केलं होतं तसं आपणही जगू शकतो आणि आपलंही आयुष्य या कृष्ण लीलास्मरणामध्ये परिपूर्ण होऊ शकतं आणि आपल्याला कृष्णाच्या दोन सुंदर चरणकमलांचा लाभ होऊ शकतो आणि स्थान प्राप्त होऊ शकतं. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. खूप खूप धन्यवाद.
हरे कृष्ण
रिकॉर्डिंग.
हाँ थैंक यू, बहुत सब कुछ अच्छा हुआ, कोई दिक्कत नहीं
हुई. हरे कृष्ण रिकॉर्डिंग तुमचं चालू वाटतं ते बंद करा.
Recording stopped.
Thank you, Prabhuji. Hari Bol.
Oh. ओके, हरे कृष्ण,
जय श्री राधे श्याम।
आदेश।